सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदाचं वारं व्हायला लागतं जेव्हा आपल्याला समस्त पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेत. पेट्रोलच्या दरामागे लिटर मागे 89 पैशांनी आणि डिझेलच्या दरात लिटर मागे 49 पैशांनी घट करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतलेला आहे. आता हे जे नवीन दर आहे आजच मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. काल भरलं रे डिझेल, किती ना वाईट वाटतं. म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार असतील तर आदल्या रात्री चला 50 पैसे तर 50 पैसे कमीत भरून तर घेतो असो. आता आजपासून गाडी रुळावर येणार आहे. काय थोडं जरी भाव उतरला ना रे बरं वाटतं. आणि त्यातल्या त्यात हे अशी 1 तारीख वगैरे असली आणि याचे भाव कमी झाले, त्याचे भाव वाढले, वाढले नाही कमी झाले जर समजलं, प्रचंड आनंद, मनापासून आनंद. बाय द वे या आनंदावरती एक थोडंसं विरजण येणार आहे, कारण काही गोष्टींचे भाव वाढलेत बरं का. कोणत्या आहेत त्या गोष्टी सांगतो तुम्हाला थोडाच वेळ. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.